Your call is on wait as the person you are trying to reach is on another call. Please stay online or call later.
ನಿಮ್ಮ ಕರೆ ನಿರೀಕ್ಷಣೆಯಲ್ಲಿದೆ. ನೀವು ಮಾತನಾಡಲು ಬಯಸುವ ಚಂದಾದಾರರು ಬೇರೆ ಕರೆಯಲ್ಲಿ ನಿರತರಾಗಿದ್ದಾರೆ. ದಯವಿಟ್ಟು ನಿರೀಕ್ಷಿಸಿ.
ಹಲೋ
ಹಲೋ
ಸರ್, ಸ್ಟೀಲ್ಮೆಂಟ್ ಸರ್ ಬೋಲ್ ರಹಾ ಹೂ. ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್.
ಹಾಂ ಬೋಲಿ ಸರ್. ಗುಡ್ ಆಫ್ಟರ್ನೂನ್
ಸರ್. ವೋ ಡಿಟೇಲ್ ಏಕ್ ಮೇಲ್ ಕಿಯಾ ಥಾ ಸರ್ ಆಪ್ಕೆ ಅಪ್ಲಿಕೇಶನ್ ಕೆ ರಿನಿವಲ್ ಕೆ ಲಿಯೆ?
ಜೀ ಜೀ ಜೀ
ಸರ್. ವೋ ಪೇಮೆಂಟ್ ಜಾನ್ನಾ ಚಾಹ ರಹಾ ಥಾ ಸರ್. ಪೇಮೆಂಟ್ ಪ್ರೋಸೆಸ್,
ಪೇಮೆಂಟ್ ಉಸ್ಕೋ ಕೈಸಾ ಕರ್ನಾ ಹೈ?
ये ऑनलाइन पेमेंट कर सकते हैं सर, या NEFT या IMPS कर सकते हैं, जिससे आप कंफर्टेबल होंगे.
NEFT के लिए मेरे को आपका अकाउंट नंबर डिटेल है क्या?
हाँ है ना सर, उसमें जो मेल मैंने आपको किया है ना, उसमें एक इनवॉइस होगा. उस इनवॉइस में नीचे आपको बैंक डिटेल दोनों है, IDBI का भी और HDFC का भी.
अच्छा अच्छा, और मैं उसको कल करवा देता हूँ.
ठीक है सर.
तो मैं अगर जैसे ही मैं NEFT कर दूंगा तो ऑटोमेटिक रिन्यूअल हो जाएगा या फिर आपको कॉल करना पड़ेगा?
हाँ, मेरे को एक बार कंफर्म कर दीजिएगा.
आपका नंबर है?
हाँ,
जो मेल आपका नंबर है?
हाँ, जो मेल मैंने आपको किया ना, उसमें नीचे मेरा सिग्नेचर है, आप उस पर कॉल बैक कर सकते हैं.
ठीक है ठीक है, चलिए.
हाँ हाँ हाँ,
ओके.